नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी काल गोंयांत प्रदुशण नियंत्रण जहाज समुद्र प्रतापाचें उक्तावण केलें. हे तटरक्षक दळाचे पयले स्वदेशी बनावटीचें जहाज आसा. हे जहाज दर्या प्रदुशण नियंत्रण नेम, सोद आनी बचाव कार्यात मजत करतले आनी देशाच्या खासा आर्थिक क्षेत्राचे संरक्षण सुनिश्चित करतले.
प्रताप भारत की पहली स्वदेशी रूप से डिजाइन की गई पॉल्यूशन कंट्रोल वेजल है और कोस्ट गार्ड फ्लीट की अब तक की सबसे बड़ी यह पोत है. 4170 टन का डिस्प्लेसमेंट और 115 मीटर की लंबाई अपने आप में इसकी विशालता को दिखाती है. 22 नॉट्स की स्पीड इसकी ऑपरेशनल स्ट्रेंथ को दर्शाती है. इसमें एडवांस पॉल्यूशन डिटेक्शन सिस्टम, डेडिकेटेड पॉल्यूशन रेस्पॉन्स बोट्स और आधुनिक फायर फाइटिंग कैपेबिलिटी भी मौजूद है, जिससे इसकी रीच और इफेक्टिवनेस कई गुना बढ़ जाती है.
सुमार 115 मीटर लांबायेचे हे जहाजाचे 70% परस चड घटक स्वदेशी बनावटीचे आसात आनी तातूंत हॅलिकॉप्टर हँगर आसात जे ताची कार्यक्षमताय वाढयता. ह्या वेळार संरक्षण मंत्र्यान देशाच्या सामूहिक संकल्पाचे आनी दर्यावेला आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून या तारवाची तोखणाय केली.
महिलाओं को हर मंच पर उचित भागीदारी दिलाना कि हमारी सरकार का यह लक्ष्य है और मुझे इस बात की खुशी है कि इस विजन को ध्यान में रखते हुए कोस्ट गार्ड ने महिला सशक्तिकरण को अधिक महत्व दिया है और हमारे लिए ये गर्व का विषय है कि आज महिला अफसरों को पायलट, ऑब्जर्वर और एयर ट्रैफिक कंट्रोलर, लॉजिस्टिक्स ऑफिसर्स और लॉ ऑफिसर्स जैसे महत्वपूर्ण दायित्वों में नियुक्त किया गया है.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांच्या हस्तुकी गोवा शिपयार्ड लिमिटेडात आयसीजीएस समुद्र प्रतापाचे कार्यान्वयन करप हो स्वदेशी जहाज बांदणी मळार एक महत्वाचो पावंडो आसा, जाका लागून भारतीय तटरक्षक दळाची कार्यक्षमता वाढटली आनी दर्या सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आनी देशांतर्गत संरक्षण उत्पादनाक चालना मेळटली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारत गॅरंटी फॉर रोजगार एन्ड आजीविका मिशन ग्रामीण बील 2025 गोंय सरकार येवकार दिता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. 125 दीस रोजगाराची हमी, ग्राम रोजगार कार्डावरवी बायलां, काम करपाक इच्छूक आशिल्ले ज्येष्ठ नागरीक, आदिवासी तशेंच गरजू घटकांक ह्या येवजणेवरवी काम करपाक संद मेळटली. 4 विभागांत कामाची विभागणी केल्या, तातूंत उदका खातीर बांद, पावसाचें उदक आळोवपाचे प्रकल्प तशेंच उदका विशीं हेर ल्हान प्रकल्प, कच्चे रस्ते पक्के करप, मनीस कुशळटाय प्रशिक्षण दिवन उपजीविका दिवपी रोजगार, आपत्कालीन वेळार उपेगात येवपी साधन सुविधा उबारप, जीत जावपी दर्यादेगांची राखणी वणत बांदप हे सुविधा उबारपाचें काम हातांत घेतलां अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. व्हीबीजी रामची येवजण 60% केंद्र सरकार जाल्यार 40% निधी राज्य सरकार अशा भागीदारीन पद्दतीत ही येवजण गोंय सरकार चालीक लायतलो अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली.
एनडीएच्या सरकारात घेतलेले पाऊल उचललेले पाऊल हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल आणि आमचे रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर शिवराज सिंग चव्हाण हांच्यानी जे नवीन बील पास केले, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन म्हणजे व्हीबीजी रामजी हे विकसित भारत जी रामजी बील 2025 हाजे गोंय सरकारच्या वतीन हांव स्वागत करता. वॉटर सेक्युरिटी अँड कंजर्वेशन म्हणजे बंद चेक डॅम्स आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामाचेर हो हेतूंतल्यान भर दितले. सगळ्यांतल्यान कोर इन्फ्रास्ट्रक्चर जेका आमी म्हणटा गावात ज्या जाग्याचेर आतापर्यंत थोड्या जाग्यांचेर काही पाय वाटो असतले, एक दोन घरां आसा थंय सुद्दां, जाल्यार थंयसरूय बी आमी म्हणजे कच्चा रोड जेका म्हणटा किंवा एखादो कलवट जर आमकां करचो पडलो आसत जाल्यार ती कामां आमी हातूंतल्यान घेतली. तितूंतल्यान नेक्स्ट इज एन लायव्हलीहूड रिलेटेड जेणेकरून वेगवेगळ्यो लायव्हलीहूड गजाली ज्यो आम्ही त्यांना ट्रेनिंग देतात, शिकयता त्यो गजाली या कॅटेगरीत घेतले.
जी रामजी योजनेचं पोर्टल पळत झाल्यावर फाटल्या 3 वर्षाच्या काळात गोव्यात भ्रष्टाचार जाऊ ना असे मुख्यमंत्र्यांनी म्हणा. आता मेरेन 2022 ते 2025 मेरेन 800 परस कामं हातात घेतल्यात, त्यातूतली 150 कामं पुराय झाल्यात. गावगिऱ्या वाठाराची उदरगत करपाक, गावगिऱ्या वाठारातल्या लोकांक आर्थिक सक्षम करप, शेतकऱ्यांक लेगीत ह्या येवजणेवरवी शेतात काम करपाक मजत जातली असे मुख्यमंत्र्यांनी म्हणा. गोयच्या सगळ्या पंचायतीन गोंय ग्रामीण उदरगत यंत्रणेच्या ह्या येवजणेचो लाव घेवचो असे आवाहन ह्या वेळार मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. शेतकी हे हंगाम सुरू असताना 60 दीस हेर कामां बंद दवरून शेताक लागपी कामगार ह्या काळात दिवपाची तजवीज ह्या येवजणेंत राज्य सरकारा कडेन आसा अशी माहिती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. फाटले कांय दीस गोंयात शी वाडला, पणजे वेळशाळेन नोंद केला त्या प्रमाण चडांत चड तापमान 33.8 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 17.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. चेन्नयत जाल्ल्या 11व्या राष्ट्रीय सिनियर लगोरी चॅम्पियनशिपात दादल्यांच्या गोंय पंगडान वस्तात पण जिखले जाल्यार बायलांचो पंगड उपविजेतो थारलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.